अथ मधुप स्वामी स्वरूपांकितः संतानान्वचनानुभूतिपथिकः साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरतं कृतार्थचरितं वंदे यतिं माधव। अन्ये तु एवं अजानन्तः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते तेपि चाति तरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः। 13व्या अध्यायातला 25वा श्लोक आपण 2-3 सोमवार पाहतो आहोत। ध्यान ज्ञान विचार आणि कर्मयोग याच्या व्यतिरिक्त सर्वांकरता म्हणून अजून एक मार्ग भगवंतांनी सांगितला आत्मदर्शनासाठी, म्हणून तो म्हणजे जे कोणी ध्यान ज्ञान अथवा कर्म मार्ग नीट जाणत नाहीत असे अन्ये तू एवं अजानंतः, वरचे मार्ग यथार्थपणाने जे जाणत नाहीत असे श्रुत्वा अन्येभ्यः अन्य कोणाकडून तरी ऐकून उपासते उपासना करतात। अरे वा तुम्ही आलात, बरं वाटलं। खूप दुखणी काढली। अन्य कोणाकडून ऐकून उपासना करतात तेपि चाति तरन्त्येव, ते देखील तेच अपि, ते देखील तरुण जातात मृत्युम, काय तरुण जातात तर मृत्युलोक तरुण जातात श्रुतीपरायणाः, जे ऐकण्यामध्ये परायण असे आहेत, ऐकण्यामध्ये निमग्न झालेले आहेत असे ऐकून त्याप्रमाणे उपासना करून तेही तरुण जातात असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात। आपण पाहिलं की अन्य कोणाकडून ऐकणं याचा अर्थ ज्याला समजलेला आहे त्याच्याकडून ऐकणं, ज्याला समजलेलं नाही त्याच्याकडून खरंच ऐकू नये, ज्याला समजलेलं नाही त्यांनी लिहिलेले ग्रंथ वाचू नयेत, ज्याला समजलेलं नाही त्याच्या संगतीला जाऊ नये, जो जाणता आहे त्याचीच केवळ संगत धरावी, जो जाणता नाही त्याची संगत धरू नये। सांगणाऱ्यांमध्ये देखील दोन प्रकारची मंडळी आहेत, एक समजून सांगणारी मंडळी आहेत आणि एक बोलतात पण त्यांची बोलण्याची प्रक्रिया ही ऐकणं वाचणं चिंतन करणं आणि बोलणं अशी राहते। ते कोणाकडून तरी ऐकतात अथवा वाचतात, आपल्या ठिकाणी बुद्धीत त्याचा थोडा बहुत विकास करतात आणि सांगतात, या निरूपणांचा विशेष उपयोग होत नाही कारण त्यांनाच नीट माहीत नसतं, त्यांना त्याचा अनुभव नसतो। अशा वेळेला निरूपणकार जरी भरपूर असले तरी देखील जो प्रतीतीचा संत आहे त्याच्याकडूनच निरूपण करायला हवं। अन्ये तु एवं अजानंतः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते, अन्य कोणाकडून तरी ऐकून याचा अर्थ कोणाकडूनही ऐकता येणार नाही। याचं कारण तो जे सांगेल ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये विश्वास ठेवणं ही एक गोष्ट आहे, अविश्वासानी दीर्घकाळ ऐकू शकत नाही। जर ऐकायला एखादी व्यक्ती जात असेल तर काही प्रमाणात विश्वास असल्याखेरीज त्याची ऐकण्याची प्रक्रियाच होत नाही, तो काही दिवसातच येईन असा होईल। म्हणून ऐकणं ही एक गंभीर गोष्ट आहे, ऐकणं ही मूलगामी परिणाम करणारी गोष्ट आहे, दूरगामी परिणाम करणारी गोष्ट आहे, त्यामुळं कोणाकडूनही ऐकता येणार नाही। आजच मी तुकाराम महाराजांचा एक अभंग वाचला सकाळी, आपल्या स्वतःबद्दल किती जागरूक त्यांनी ते स्वतःचं कथन केलेलं आहे. वाचेच्या चापल्ये झालो बहुकुशळ, नाही बीज मूळ हाता आले, असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून पंढरी राया दुःखी होते मन, अंतरीचे कोण जाणे माझे, पूज्य झालो अंगा आला अभिमान, पुढील कारण खोळंबले. तुकाराम महाराज असं म्हणतात की वाचेच्या चापल्ये झालो बहुकुशळ, माझी वाचा अतिशय चपळ आहे, आणि त्या वाचेच्या चपळतेनी बोलण्यामध्ये मी खूप सरावलेलो आहे, खूप कुशळ झालेलो आहे. पण माझ्या असं लक्षात येत आहे की बीज मूळ माझ्या हाताशी आलेलं नाही. हे जे तुकाराम महाराजांच्या लक्षात येतंय ते लक्षात येणारे लोक कमी असतात. वाचेच्या चापल्ये कुशळ आणि वक्ता. मोठ्या मोठ्या सभा घेतो, प्रवचन करतो, व्याख्यान करतो आणि त्याचं पुढं काय होतं, सांगणाऱ्याचं आणि ऐकणाऱ्याचं काय होतं यांचा एकमेकांशी संबंध जवळपास काही नसतो. सांगणारा सांगण्याच्या कलेमुळं मोठा होतो. तुकाराम महाराज असं म्हणतात की पूज्य झालो या माझ्या सांगण्यामुळं निरूपणामुळं मी लोकांना मोठा वाटायला लागलो, मी पूज्य झालो लोकांच्या पक्षी. लोक विश्वास ठेवतात, प्रथम विश्वास ठेवणारे नंतर पूजनीय समजायला लागतात आणि हा पूज्य होतो. लोक नंतर नमस्कार करायला लागतात, आदर द्यायला लागतात. आणि या सगळ्या गोष्टी आपण कुठं आहोत याचा जर नीट तपास नसेल तर अभिमानामध्ये जमा व्हायला सुरुवात होते. आपण सांगतो, आपण निरूपण करतो आणि आपल्याला समजलेलं नाहीये हे कालांतराने मनुष्य विसरून जातो. त्याच्याऐवजी अधिक चांगलं कसं सांगता येईल याचीच फक्त खटपट करायला सुरुवात करतो. पूज्य झालो अंगा आला अभिमान, पुढील कारण खोळंबले. मात्र ज्या करता हा बोलण्याचा खटाटोप सुरू केला ते कारण जसंच्या तसं राहिलं, मीही तसाच राहिलो. अशा प्रकारे तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये देखील एक दशा येऊन गेली असा त्याचा अर्थ आहे. जेव्हा त्यांनी असा अभंग लिहिला आणि ते अत्यंतिक अंतर्मुख होते. तुका म्हणे व्यर्थ मोलाचे शरीर गेले, हा विचार कळो आला. आपण आपलं जीवन जे आहे ते आत्मदर्शना करता आहे आणि त्याकरता आपण कसे आणि किती चालतो आहोत, योग्य रीतीने चालतो आहोत का चालत नाही आहोत याचा विसर पडायला सुरुवात होते. म्हणून ज्याच्याकडून श्रवण करावं अशी व्यक्ती मिळणं हे देखील तसं भाग्य आहे. भगवद्गीतेने जरी असं म्हटलेलं असलं की अन्ये तु एवं अजानंता हा श्रुत्वा अन्येभ्या हा उपासते, निरूपणाचा आणि श्रवणाचा उपक्रम गावोगावी चाललेला आहे, गल्लोगल्ली चाललेला आहे, पण तरी देखील परमार्थ हा तसा दुर्मिळच राहतो. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये, यततां अपि सिद्धानां कश्चिन माम वेत्ति तत्वतः. या श्लोकाबरोबर ते श्लोक देखील लक्षात घ्यायला लागतात. याचं कारण असं की हा सगळा उपक्रम चालू असताना तेवढी अंतर्मुखता, तेवढं ज्ञान, तेवढी साधनेनी प्राप्त होणारी विचारांची परिपूर्णता ही येताना दिसत नाही, ही अवघड गोष्ट आहे. आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम, आश्चर्यवत वदती तथैव चान्यः, आश्चर्यवत चैनम अन्य शृणोती, श्रुत्वाप्येनम वेदन चैव कश्चित. या सगळ्या श्लोकांचा एकमेकांशी संबंध आहे. म्हणून महापुरुषाकडून श्रवण घडणं ही अति महत्वाची अशी गोष्ट आहे आणि सर्वांच्या भाग्यामध्ये अशा प्रकारचं श्रवण असेलच असं सांगता येत नाही. आपल्या भाग्यांनी आपल्याला स्वामीजींकडून श्रवण करायला मिळालं. स्वरूपानंद काय जे 2-3 वर्ष पुण्यामध्ये होते, एका मित्राला लिहिलेल्या पत्रात ते असं म्हणतात की गणेशनाथांकडे ते उपनिषद ऐकायला जात असत आणि गणेशनाथ त्यांना उपनिषदांचे अर्थ समजावून सांगत असत. हा जो काळ आहे, हा काळ माझ्या जीवनातला अतिशय महत्वाचा काळ असं ते सांगतात. कारण थेट सद्गुरूंनी उपनिषदांचे अर्थ त्यांना समजावून सांगितले. अशा प्रकारचं भाग्य लाभणं ही मोठी दुर्मिळ दुष्कर अशी गोष्ट समजायला पाहिजे. म्हणून महापुरुषांचं ऐकत असताना त्यांच्याकडून श्रवण घडत असताना त्यांच्या विचारांचा खोलवर ठसा चित्तावर, बुद्धीवर, मनावर, अंतःकरणावर उमटायला सुरुवात होते. हा ठसा जसा उमटायला सुरुवात होतो तसं त्याच्या बरोबरीनी चित्त, मन, बुद्धी त्यांच्या विचारांनी भारून जायला सुरुवात होते. त्याच्या पाठोपाठ त्यांचे विचार आपल्या चित्तामध्ये सहजगत्या राहायला सुरुवात होते. हे कसं घडतं? परवा आपल्या केंद्रामध्ये एक फार सुंदर चरित्र सांगितलं गेलं, रामचंद्र महाराज तिकोटेकरांचं. तर त्या चरित्रामध्ये रामचंद्र महाराजांकडे नियमित जाणारी तरुण मुलं एका शास्त्री बुवांना सहज गप्पा मारताना शास्त्री बुवांनी ऐकलं तर इतकं अचूक ध्यानाविषयी, साधनेविषयी मुलं बोलताना पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी चौकशी केली की तुम्ही एवढी नेमकी चर्चा कशी करता आहात. आणि त्या शास्त्री बुवांना जेव्हा रामचंद्र महाराजांचं नाव त्यांनी सांगितलं मुलांनी की त्यांच्याकडे आम्ही जातो, त्यांनी आम्हाला अनुग्रहित केलेलं आहे, त्यांच्याकडून आम्ही श्रवण करतो, तेव्हा शास्त्री बुवा त्यांना शोधत रामचंद्र महाराजांकडे गेले आणि त्यांचा अनुग्रह घेतला. अशा प्रकारचा एक उल्लेख आपण परवा ऐकला. त्यांच्याकडे जे काही श्रवण घडतं ते श्रवण इतकं मूलगामी असं घडतं की त्याचा मनावर, बुद्धीवर खोल ठसा उमटून हळूहळू आपल्या विचाराची दिशा तशी व्हायला सुरुवात होते. आणि हे केवळ विचारापुरतं मर्यादित न राहता त्यांच्या जीवनाकडे देखील लक्ष जायला सुरुवात होतं आणि त्यांचं जीवन, त्यांचे गुण हे देखील आपण कुठेतरी स्वीकारावेत. अनेक प्रसंगी ते ज्या प्रकारांनी वर्तन करतात तर तसं वर्तन आपल्याला देखील जमावं अशी देखील एक इच्छा, प्रेरणा निर्माण होते. त्यांच्या गुणांचा स्वीकार होतो, त्यांच्या वर्तनाचा स्वीकार होतो, त्यांच्या विचारांचा स्वीकार होतो. येणे येणे प्रकारे निस्तरती साचोकारे हे भवा भेवरे आघवेची परिते करीती ऐसे अभिमानू दवडुनी देशे एकाचिया विश्वासे टेकती बोला. याची प्रक्रिया जी घडते ती ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेली आहे. हे जे चार प्रकार भगवंतांनी सांगितले, ध्यान, ज्ञान, विचार, कर्म आणि श्रवण आणि श्रवण करून उपासना, याचं ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र स्वतःच्या निरूपणात एक प्रकारे समन्वय साधलेला आढळतो. कारण कोणीतरी ज्ञानी पुरुषांनी म्हणून ज्ञाता ओळखावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, सारा सार विचारे जीवा मोक्ष प्राप्त असं समर्थ म्हणतात. असा ज्ञानी पुरुष भेटल्याखेरीज आधी ध्यानाची म्हणून साधना कोणी करत असेल त्या साधनेचा फारसा उपयोग होत नाही. ज्ञानी पुरुष भेटल्याखेरीज जो ज्ञान विचार अंगी बांधवायचा प्रयत्न करत असतो त्याचा फारसा उपयोग होत नाही. ज्ञान तसं पुस्तकांमध्ये असतंच पण त्याच्या वाचनाने फारसा उपयोग होत नाही हे लक्षात घेऊन ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात. किंवा कर्म कशी करायची एवढं केवळ वाचून तो कर्मयोगी होऊ शकत नाही। म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की येणे येणे प्रकारे म्हणजे ध्यान सांख्य कर्म योग निस्तरती साचो कारे हे भवा भेऊरे आघवेची। या ज्या साधन आहेत या साधनांचं संसाराला नेहमीच भय वाटतं, हे जरी खरं असलं परी ते करती ऐसे, पण या साधना कशा केल्या जातात ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात आणि पुढच्या श्लोकाशी हे सगळं जोडून घेतात। अभिमानू दवडुनी देशे एकाची या विश्वासे टेकती बोला। आपल्या स्वतःचा जाणतेपणाचा सगळा अभिमान बाजूला सारून आपलं पद, आपली प्रतिष्ठा, आपली संपत्ती, आपलं रूप, आपलं कुळ या सगळ्याचा अभिमान बाजूला सारून आपलं वय, अभिमानू दवडुनी देशे देशांतरी हा अभिमान दवडून सोडून देतात आणि एकाचिया विश्वासे टेकती बोला। आणि अशा प्रकारे अभिमान सोडून देऊन ते जो निरूपण करणारा आहे अशा महापुरुषाच्या बोलावर विश्वास ठेवून विसंबून राहतात। टेकती बोला याचा अर्थ त्या बोलण्यावर विसंबून राहून आपला जीवनक्रम चालवतात, विसंबून राहतात। एकाचिया विश्वासे टेकती बोला, अशा प्रकारे विसंबण ही फार महत्वाची गोष्ट आहे। अनुग्रह झाल्यानंतर जो सत्शिष्य असतो तो सत्शिष्य सद्गुरूंना कायम प्रमाण मानायला सुरुवात करतो, त्याच्या मनामध्ये कोणतीही शंका नसते। अनेक प्रसंगी आपली प्रकृती आणि सद्गुरूंची प्रकृती किंवा आपल्या बुद्धीचा निश्चय आणि सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे याच्यामध्ये जेव्हा जेव्हा फरक आहे असं त्याला वाटतं तेव्हा आपला अभिमान बाजूला सारून सद्गुरूंनी केलं तेच योग्य समजतो। ज्ञान होण्यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे, नाहीतर देहबुद्धी जात नाही, अडचण अशी राहते। वर्ड अगेन्स्ट वर्ड, शब्दाच्या विरुद्ध शब्द, याला कधीही जरी अंत नसला, तुम्ही कशाही प्रकारे आर्ग्युमेंट करू शकत असलात तरी देखील तुमचा अभिमान बाजूला सरत नाही। तुमचा अभिमान बाजूला सारता येण्यासाठी म्हणून ही गोष्ट अतिशय महत्वाची असते। सर्व प्रकारचा अभिमान आपल्या बुद्धीपासून सर्व गोष्टींचा बाजूला सारून, असं काय असतं सद्गुरूंच्या ठिकाणी की ज्यांच्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या बुद्धीला देखील गहाण टाकावं असं कोणाला वाटेल? नरेंद्रांना असं वाटत होतं, अनेकांना असं वाटायची शक्यता असते। आपली जी बुद्धी असते त्या बुद्धीला शुद्धता नसते। बुद्धीच्या ठिकाणी असणारा अहंकार हीच बुद्धीची पहिली अशुद्धी असते। आपली बुद्धी ही शुद्ध बुद्धी नसते, तर विनोबांच्या शब्दामध्ये मदबुद्धी असते, म्हणजे माझी बुद्धी असं सांगते अशा प्रकारचा बुद्धीला फार मोठा भाव आपल्या ठिकाणी असतो। व्यवसायात्मिका बुद्धी ही एकेह कुरु नंदन, त्या ठिकाणी तुझी बुद्धी माझी बुद्धी असा भेद नसतो। जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ज्ञानी पुरुषांची बुद्धी एकाच प्रकारे निर्णय देत असते, असं असल्यामुळं आणि ज्ञानी पुरुषांची बुद्धी शास्त्राशी सुसंगत आहे असंही असल्यामुळं, शिवाय त्यावर श्रद्धा ठेवल्यामुळं आपल्या बुद्धीचा अभिमान आपल्याला सोडायला लागतो। तो सोडल्याखेरीज आपल्याला जे अपेक्षित फळ आहे परमार्थामधलं ते प्राप्त होत नाही। म्हणून ही बुद्धी नेहमी टाकायला लागते, सोडून द्यायला लागते। अभिमानू दवडुनी देशे एकाचिया विश्वासे टेकती बोला। जो काही जे काही बोलणं असतं त्या बोलण्यावर विसंबायला लागतं, विश्वास टाकायला लागतो। विश्वास ठेवून त्या ठिकाणी स्वीकार करायला लागतो। मात्र ज्या एकाच्या ठिकाणी विश्वास ठेवायचा त्या व्यक्तीचं वर्णन ही ज्ञानेश्वर महाराज करतात। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे हिता हित देखती हानी कणवा घेपती पुसोनी शिणू हरिती देती सुख। ज्यांच्यावर विश्वास ठेवायचा ती व्यक्ती कशी असली पाहिजे याचं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे। कोणत्याही संतांना लागू पडेल असं वर्णन आहे। इथं स्वरूपानंद आहेत, स्वामीजी आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, एवढे सगळे संत इथं आहेत। त्या संतांचं चपखल वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी एका ओवीत केलेलं आहे। हे महापुरुष केवळ त्यांच्या बुद्धिवैभवामुळे प्रसिद्ध आहेत असं नाही, त्यांच्या ठिकाणी बुद्धिवैभव आहे। हे महापुरुष महाज्ञानी केवळ आहेत म्हणून विश्वास ठेवायचा असं नाही, त्यांच्या पक्षी ते त्यांच्या ठिकाणी ज्ञानी देखील आहेतच, पण त्यांना आपल्याबद्दल कणव आहे हे वैशिष्ट्य आहे त्यांचं। आपलं हित आणि आपलं अहित याच्यामध्ये ते स्वतः लक्ष घालतात हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। हित ते करीती देवाचे चिंतन, आणि हित म्हणजे काय याच्याबद्दल त्यांची त्यांच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या अतिशय स्पष्ट असतात। हित याचा अर्थ आत्महित। संसाराचं हित ही काही बाही त्याच्यामध्ये येऊन जाईल, पण संसाराचं हित हा प्रधान उद्देश मात्र त्यांचा नसेल। काही काही संतांनी संसाराचं हित देखील आलेल्या लोकांचं करावं आणि ते केल्यामुळं तो मग परमार्थाला लागेल, ज्या अर्थी आपल्याकडे आलेला आहे। संतांना साधूस न कळे दुर्जनाची बुद्धी असं म्हटलेलं आहे। त्यामुळं कोणी कोणी संतांनी असा देखील आपल्या बुद्धीचा अथवा आपल्या ठिकाणी असणाऱ्या सिद्धींचा वापर आलेल्या लोकांकरता म्हणून करायचं ठरवलं आणि संसारातलं हित देखील साधण्याचा प्रयत्न केला। खूप मोठ्या मनाचे असं असल्याखेरीज असं होणं शक्य नाही। तरी देखील त्यांच्या संसाराची गणितं ही न संपणारी अशी राहतात। दादासाहेब खापर्ड्यांची डायरी म्हणून एक पुस्तक माझ्या हातात आलं। दादासाहेब खापर्ड्यांनी लोकमान्यांचा खटला इंग्लंडमध्ये जाऊन लढवला, म्हणजे भारतात लोकमान्यांच्या विरोधात जो निकाल गेला त्याला त्यांनी इंग्लंडच्या कोर्टामध्ये अपील केलं आणि तिथं जाऊन राहून त्यांनी तो खटला लढवला। मात्र भारतीय कायद्यांप्रमाणे भारतात खटला चालवला गेलेला आहे म्हणून तो खटला डिसमिस केला गेला। त्यांना टिळकांना शिक्षा द्यायचीच होती। दादासाहेब खापर्डे जेव्हा परत आले तेव्हा ब्रिटिश गुप्तचरांचा खूप मोठा ससेमिरा दादासाहेबांच्या मागे लागला, टिळक भक्त म्हणून, आणि त्यांना त्यांचं नेहमीचं जीवन देखील मुश्किल होऊन गेलं। तसंच एक प्रकारे न कळत थोडंसं भय देखील त्यांच्या मनामध्ये निर्माण झालं अशी परिस्थिती झाली। तेव्हा ते साईबाबांकडे म्हणून राहायला आले। दादासाहेब खापर्डे एकूण 2 महिने साईबाबांच्या इथं येऊन राहिले। त्या तिथल्या मुक्कामात देखील ब्रिटिशांचे एक गुप्तहेर ते ज्या वाड्यात उतरलेले होते त्याच वाड्यात एक नाव बदलून उतरलेले होते आणि ते स्वतःला टिळक भक्त म्हणूनच सांगत होते। त्या दरम्यान साईबाबांशी त्यांचा झालेला जो संवाद आहे आणि ज्या भेटी आहेत त्याचं वर्णन दादासाहेबांनी करून ठेवले। त्याच्यामध्ये एकदा दादासाहेब खापर्डे साईबाबांकडे गेल्यावर साईबाबा दादासाहेबांना असं सांगत होते, मन मोकळं करत होते की मला या लोकांचा फार त्रास होतो, मी जे करण्यासाठी म्हणून इथं राहतो आहे तर त्याबद्दल कोणाला रस आहे असं दिसत नाही, मी जिथून आलो तिथं आता परत जावं असं मला फार वाटतंय, मी देखील हे सोडून जायचा विचार करतोय, शिर्डी सोडून जायचा विचार करतोय, मी लोकांचे सांसारिक प्रश्न मिटवण्यासाठी म्हणून जेवढा प्रयत्न करतोय तर तेवढे लोक भगवत भजनाला लागायच्या ऐवजी अजून नवीन लोक आपल्या संसारातले प्रश्न सुटण्यासाठी म्हणून माझ्याकडे येतात, कारण एक माणूस 10 जणांना सांगतो, अशा प्रकारे नको ती गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे असं साईबाबांनी दादासाहेब खापर्ड्यांना सांगितलेलं आहे। म्हणजे हिताहित याच्याबद्दल जे संतांचे विचार आहेत ते जे सांसारिक हित देखील ज्यांनी सांभाळण्याचा प्रयत्न केला अशा संतांचं देखील हिताबद्दलची खरी मतं जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तशीच आहेत, आणि अशा गोष्टी करून त्यांच्या अंतःकरणात जी कणव होती सर्वसामान्य लोकांकरता त्यांनी ते केलं, प्रयत्न अयशस्वी झाला। आता साईबाबांच्या अंगावरचे ते ठिगळ असलेले कपडे हे फोटोत राहिले आणि सोन्याची मूर्ती देखील तिथं त्यांची झाली। प्रत्यक्ष साईबाबा असताना त्यांचं जीवन तसंच हालाखीत गेलं आणि आता 1 लाख दिल्यानंतर 50 लाख रुपये परत मिळतील म्हणून लोक पैसे देतात, साईबाबांच्या प्रेमाकरता लोक पैसे देत नाहीयेत। अशा प्रकारचं एक विचित्र तंत्र, कुठलीही गोष्ट आम्ही व्यापारात बसवतो ही आमची अडचण होऊन बसलेली आहे। म्हणून साईबाबांचं देखील मत हिताबद्दल जर काही असेल तर आत्महित हेच होतं, हे या दादासाहेबांशी झालेल्या संवादावरून, आणि एवढंच नव्हे तर ते त्यांना असं म्हणाले की मला इथं फार कंटाळा आलाय, लोकांचा फार त्रास होतो, मी जिथून आलो तिथं आता मला परत जायचंय, जावं असं मला वाटतंय, ते कुठून आले ते वगैरे आहेत त्यांच्याबद्दलचं काहीतरी एक ट्रेस, कोणी म्हणतं या इकडून आले, कोणी म्हणतं या भागातून आले, अशा प्रकारे, कारण त्यांचं पूर्व जीवन खूप कमी लोकांना माहीत आहे पण त्याचाही छडा आम्ही लावलाय असं सांगणारे लोक आहेत। पण अशा प्रकारचं सांसारिक हित म्हणजे हित असू शकत नाही हे निश्चित आहे। जे हित अहित देखती आलेल्या व्यक्तीला शांती, समाधान, आनंद, तृप्ती, प्रेम, ईश्वर भक्ती, श्रद्धा हेच खरं जीवन आहे। श्रद्धा आणि सबुरी काय सांगितलेलं आहे त्यांनी, पण ते सोडून कशाकरता सबुरी आणि कशाबद्दल श्रद्धा याचा गोंधळ मात्र भरपूर निर्माण झाला। म्हणून संतांना जे हित करायचं असतं ते हित संतांच्या संकल्पना अतिशय स्पष्ट असतात याबाबत। जे हित अहित देखती अहितापासून ते सोडवतात आणि हित होईल अशा प्रकारे ते लोकांना उपदेश करतात, त्याची ते कायम काळजी वाहतात। हानी कणवा घेपती आणि त्याची जी हानी आहे, हानी याचा अर्थ त्याचा मानसिक त्रास, त्याला आधार त्याच्या अडचणीमध्ये मानसिक, भावनिक, विवेकानी, बोधानी जी जी त्याची हानी होत असेल त्या सर्व हानीच्या बाबत ते आधार होऊन राहतात। उगीच संतांच्या मागे लोक जात नाहीत, तर खरंच ते आपल्या जीवनामध्ये आपल्या अनेक अतिशय तरल महत्वाच्या सुखाच्या दुःखाच्या अशा सगळ्या प्रसंगी अतिशय आधार होऊन राहतात असा आपल्याला अनुभव येतो। याचं कारण त्यांची जी वृत्ती असते हिताहित देखती हानी कणवा घेपती, हानी जी आहे तर ती हानी त्यांच्या उद्गारांमुळे, त्यांच्या स्पर्शामुळे, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे, अशा प्रकारे त्यांचा सदैव प्रयत्न चाललेला असतो। आणि शिवाय त्यांना कणव देखील येते, त्यांना करुणा देखील येते समोर आलेल्या व्यक्तीची, दया आणि करुणा याच्यामध्ये फरक आहे. दयेमध्ये कदाचित तुच्छता असू शकते, दयेमध्ये कदाचित अभिमान असू शकतो, नसला पाहिजे. कारण संतांना देखील अहेतुक दया सिंधू असं म्हटलेलं आहे. पण करुणा निधी म्हणजे ते नव्हे ना, जो रामचंद्र होऊन गेले की नाही असं म्हणतात त्या करुणानिधींबद्दल मी म्हणत नाहीये. करुणानिधी हे जे संतांना बिरुद आहे ते मात्र अतिशय खरं आहे. त्यांना खरंच ते अत्यंत सकणव असे असतात, समोरच्याचं हित व्हावं म्हणून ते तळमळत असतात, त्याच्या डोळ्यात पाहून ते त्याच्या हिताचं चिंतन करत असतात, त्याच्याकडे विचार प्रसृत करून ते त्याच्या हिताची इच्छा करत असतात, विचार देऊन ते त्याचं हित होईल हे पाहत राहतात. तो जो संसारात वर खाली करत असतो याबद्दल खरं म्हणजे मायेमध्ये अथवा नको त्या गोष्टीचा त्यांनी छंद घेतलेला आहे आणि तो कसा याच्यातून बाहेर पडेल, बाहेर पडावा असं त्यांना वाटत असतं. ही सगळी करुणा असते. जे हानी कणवा घेपती पुसोनी शिणू हरती, आणि ते शीण देखील हरण करतात. आणि शीण हरण करण्याचा त्यांचा मार्ग किती सुंदर भाषा ज्ञानेश्वर महाराजांनी वापरली, पुसोनी चौकशी करून. ते बोलतात, ते चौकशी करतात, खूप मोठा समुदाय आहे आणि मधूनच दर्शन देत आणि नुसते हात करत ते जात नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीसमोरचे जे संत आहेत ते संत ते सर्वांना अप्रोचेबल असले पाहिजेत. त्यांनी विचारलं पाहिजे, पुसलं पाहिजे. जो शिणलेला आहे तो कशाकरता शिणलेला आहे ते त्यांनी विचारलं पाहिजे. आणि विचारून त्याचं अंतरंग शोधून आपलं जे शुद्ध अंतरंग आहे त्या शुद्ध अंतरंगानी त्याच्या अंतःकरणात प्रवेश करून त्याचं अंतःकरण जाणून त्याच्या पातळीवर येऊन परत आपल्या पातळीवरून त्याला उपदेश देखील केला पाहिजे. त्याच्या ठिकाणी जो शिणल्याचा भाव असतो तो शिणल्याचा भाव त्यांनी नाहीसा केला पाहिजे. जे हिताहित देखती हानी कणवा घेपती पुसोनी शिणू हरिती, आणि हा शिण खरंच हरण होतो, खरंच नाहीसा होतो, आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. आणि हा शिण हरण झाल्यानंतर होतं काय, ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, देती सुख. एका ओवीत संतांचं इतकं उत्कृष्ट वर्णन फार कमी ठिकाणी वाङ्मयामध्ये देखील, संतांनी निर्माण केलेल्या वाङ्मयामध्ये देखील आलं असेल. हित आणि अहित पाहतात आणि अहितापासून दूर काढतात, दूर करतात, हिताचंच दर्शन घडवतात, हिताचीच वाटचाल करवतात. जी हानी आहे ती हानी आपल्या प्रयत्नांनी, यथाशक्ती प्रयत्नांनी दूर करतात, त्याच्याबद्दल कणव देखील बाळगतात, त्याची चौकशी करतात, पुसवणी शिणू हरिती, आणि त्याचा सगळा शीण हरण होईल अशा करता म्हणून प्रयत्नशील राहतात. आणि एवढं केल्यानंतर देती सुख, ते सुख देखील देतात. या गोष्टी तर ते करतातच, पण केवळ शीण हरवतात असं नाही तर शीण हरवल्यानंतर सुख देखील त्याला प्राप्त झालं पाहिजे असं बघतात. हे सुख म्हणजे आत्मसुख आहे, कोणत्याही इंद्रियाचं सुख नाही, कोणत्याही विषयाचं सुख नाही. त्यांचा संबंध जेव्हा सुख शब्द येतो तेव्हा केवळ आत्मसुखाशी असतो. मनाची शांती, मनाचं समाधान, मनाचं स्थैर्य, बुद्धीचं स्थैर्य, बुद्धीची शुद्धता, अंतःकरणाचं स्थैर्य, अंतःकरणाची शुद्धता, याच्याशीच त्यांना कर्तव्य असतं. जर एवढ्या गोष्टी झाल्या, मनाचं स्थैर्य, मनाची शुद्धता, अचांचल्यपूर्ण नाहीस होणं, मन अमन होणं, उन्मन होणं, परमेश्वराशी एकरूपता साधणं, अशा काही गोष्टी ते करत राहतात आणि यामुळे ते सुख देतात। त्यांच्या शब्दांनी सुख होतं, त्यांच्या दर्शनांनी सुख होतं, त्यांनी पाहिलं तर सुख होतं, त्यांच्या बोलण्यातून सुख होतं, त्यांच्या असण्यातून सुख होतं। रामायणात खूप सुंदर असा एक प्रसंग आहे की रोज युद्ध झाल्यानंतर रामचंद्र त्यांच्या बाजूनी लढणाऱ्या सगळ्या वानरगणांमध्ये मिसळत असत, ज्या जखमा झालेल्या असतील पाठीवरून हात फिरवत असत, जखमांना मलमपट्टी केली असेल, त्यांचा हात हातात घेत असत, विचारत असत, त्यांच्या वेदनांशी देखील एकरूप होत असत। आणि दुसऱ्या दिवशी ही सगळी मंडळी अतिशय दुप्पट उत्साहाने परत युद्धाला सज्ज होत असत। त्यांना आत्मसुख देखील रामचंद्रांमुळे प्रदान केलं जात होतं, मिळत होतं, ते अतिशय संतोष पावत होते। जर एवढं करणारा असेल महापुरुष आणि वर निरूपण करणारा असेल तर तयांचे नि मुखे जे निघे, तर त्यांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात, शब्द व्यर्थ का जातात आणि शब्द उपयोगाला काय येतात? समर्थांनी त्यांच्या पद्धतीने सांगितले की बोलण्यासारखे चालणे, स्वये करोनी बोलणे, तयांची वचने प्रमाणे मानिती जनी। बोलतो आणि बोलण्यासारखा जो चालतो त्याची वचन प्रमाण मानली जातात। प्रबोध शक्तीची अनंत द्वारे राखावी बहुतांची अंतरे, निरूपणे तदनंतरे चटक लागे। तो अंतःकरण राखत असतो आणि अंतःकरण राखणं म्हणजे आलेल्या श्रोत्याचं लांगुल चालन करणं नाही, तर आपल्या पद्धतीने त्यांनी आपल्याशी समरस होणं, असा त्याच्यामध्ये खरा उद्देश असतो। वक्ता श्रोत्याच्या मागे लागत नाही, काही केल्या आता तो कसा आपल्याकडे यावा अशी कोणती गोष्ट नव्हते, त्याला चटक लागली पाहिजे, अशा पद्धतीने वक्ता वागत असतो असं समर्थ म्हणतात। निरूपणे तदनंतरे चटक लागे, मग चटक लागल्यासारखा तो येतो, कारण त्याला आपलं हित अहित हानी कणवा पुसोनी शिणू हरिती या सगळ्या गोष्टी आणि देती सुख या सगळ्या गोष्टींची पूर्तता या प्रक्रियेमध्ये घडत असते। तयांचे निमुखे जे निघे तेतुले आदरे चांगे ऐकोनिया आंगे मने होती। त्यांच्या मुखातून जे जे म्हणून बाहेर पडतं त्या सगळ्याचा अतिशय चांगल्या आदराने तो स्वीकार करतो श्रोता देखील। त्यांच्या मुखातून जे निघेल तर ते शास्त्र असेल, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा। त्यांच्या मुखातून जे निघेल ते त्यांच्या प्रचितीचं असेल, अन्यथा ते बोलणार नाहीत, याच्यावर तुमचा विश्वास पाहिजे। कारण तशीच वस्तुस्थिती असतेही परमार्थाबद्दल म्हणून ते जे जे बोलतील ते सगळं प्रमाण असतं। अन्यथा जे असतं, अन्यथा मत जे असतं त्याचं ते खंडन करतील। हाती तीक्ष्ण उत्तर घेऊन बाण फिरे असं तुकाराम महाराज आपल्या स्वतःच्या वाणीबद्दल बोलतात। जर कधीही कुठंही अपसिद्धांत ऐकला गेला की ते सहन नाही करत। हाती तीक्ष्ण उत्तर घेऊन बाण फिरे, त्यांचा बाण फिरणारच, ते म्हणणारच हे असं नाहीये, कारण त्यांच्या स्वतःच्या अनुभवाशी ताडूनच ते बघणार आणि जेव्हा ते तसं करतील आणि बोलतील तेव्हा ते जाणीवपूर्वकच बोललेले असतील. असं सर्व असल्यामुळं ते जे जे करतील ते जो त्यांचा सत्शिष्य आहे त्याला अतिशय भावणार असं राहतं. सत्शिष्यांचं चाललेलं आहे, जो त्यांचं ऐकून अन्येतु एवं अजानंतः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते वर उपासना करतो, ती उपासना करण्यासाठी जी एकूण विश्वासाची पातळी असते ती पातळी त्यांच्या वर्तनातून असते, मग त्यांच्या बोलण्यावर देखील तेवढाच विश्वास असतो आणि ते ठामपणाने प्रतिपादन करणारे असेच असतात. तयांचे नि मुखे जे जे निघे तेतुले आदरे चांगे, अतिशय चांगल्या आदरानी ते सगळंच्या सगळं तो स्वीकारतो. ऐकोनिया अंगे मने होती, आणि असं केल्यामुळं त्यांचं ऐकत असताना श्रोता अंगानी मनानी त्या निरूपणाशी तदाकार होतो. केवढी मोठी गोष्ट ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. अतिशय चांगल्या आदरानी ऐकल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये तो त्याचा समावेश करतो, जे आपण ऐकलेलं आहे त्या गोष्टीचा वापर करायला सुरुवात करतो. त्याच्या जीवनामध्ये साधना येतात, त्याच्या जीवनामध्ये कर्म येतं, त्याच्या जीवनामध्ये ज्ञान विचार येतो, त्याच्या जीवनामध्ये ध्यान येतं. या सगळ्यावरच्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये कधी आल्या त्याला समजत देखील नाही. आपली सिनेमा नाटकं हॉटेलिंग बाहेर जाणं साईट सीन कधी बंद झालं हे कळत देखील नाही. आपले अन्यथा असणारे संबंधित मित्र कधी बंद झाले त्याच्या लक्षात देखील येत नाही. आदरे अतिशय आदरपूर्वक तो त्या जीवनाचा स्वीकार करतो, अतिशय चांगल्या पद्धतीने चांगल्या आदराने तो तशा रीतीने वर्तन करायला सुरुवात करतो. आणि असं असल्यामुळं त्या वर्तनानी आणि पुन्हा पुन्हा ऐकत राहिल्यामुळं ऐकोनिया अंगे मने होती, जो बोलणारा आहे त्या बोलण्याशी जणू शरीरानी आणि मनानी एक ते होऊन जातात. म्हणजे ज्ञात्याचा जसा देह तसा श्रवण करणाऱ्याचा देह देखील ज्ञात्याचा देह असावा असा अशा योग्यतेचा होतो. ज्ञात्याचं जसं मन असतं, निरूपणकाराचं जसं मन असतं, त्या दर्जाचं मन ऐकणाऱ्याला देखील प्राप्त होतं. तया ऐकणेयाची नावे ठेविती गा आघवे तया अक्षरासी जीवे लोण करीती. ते जे ऐकणं राहतं तया ऐकणेयाची नावे ठेविती गा आघवे, ते जे ऐकणं आहे ते ऐकणं आता त्याला सार सर्वस्व होऊन जातं. आता तो यज्ञ दान तप संध्या वैश्वदेव उपासना करेल न करेल, आता ऐकणं म्हणजेच त्याची सगळी साधना होऊन गेली. आता ऐकणं म्हणजे त्याच्या जीवनामध्ये सार सर्वस्व झालं आणि त्या ऐकण्याप्रमाणे वागणं अंगा मनानी तसं होणं हे त्याच्याबाबत सहज घडायला सुरुवात होते. तया ऐकणेयाची नावे ठेविती गा आघवे, बाकीच्या काही गोष्टी त्याच्या सगळ्या बंद होऊन जातात. व्रत बंद होतात, वैकल्य बंद होतात, उपवास बंद होतात, तापास बंद होतात, सगळ्या गोष्टी त्याच्या बंद होतात. एक उत्तम परमार्थ, परमार्थाची एक दिशा त्याला समजून जाते आणि त्या दिशेने तो अंगा मनानी देखील ते होऊन राहतो असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तया अक्षरांसी जीवे लोण करीती, आणि आपल्या जीवाची देखील कुरवंडी त्याच्या त्यांच्या शब्दांवरून करून टाकतात. आपला जीव आपलं जीवन देखील याचा अर्थ आपली देहबुद्धी देखील ओवाळून टाकून देतात, कुरवंडी करून टाकतात. तया ऐकणेयाची नावे ठेविती गा घवे तया अक्षरांसी जीवे लोण करीती तेही अंती कपी ध्वजा या मरणार नव समाजापासून निघती बोजा गोमटिया. मृत्यू लोकापासून ते देखील एका गोमटिया उत्तम अशा वस्तीला अशा परमधामाला जाऊन पोचतात. ऐसैसे हे उपाये बहुवस येथे पाहे जाणावया होये की वस्तू आता पुरे हे बहुतपै सर्वार्थाचे मतीत सिद्धांत नवनीत देऊ तुझ येतुलेनी पंडुसुता अनुभव लहाना आईता येर तव तुझ होता सायास नाही म्हणून ते बुद्धी रचू मतवाद हे खाचू सोली व निर्वचू फलितार्थूची. आता परत एकदा तुला फलितार्थू सांगतो असं म्हणून भगवंतांनी परत उत्कृष्ट असं तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. भगवंत म्हणतात यावत संजायते किंचित सत्वम स्थावर जंगमम क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात तद विद्धि भरतर्षभ. अतिशय सुंदर श्लोक आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्स. विठ्ठल 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 नमगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम भद्रम कर्णे श्रृणयाम देवा भद्रम पश्येमाक्षिभिर्यजत्रा स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वा सस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः. ॐ